विविध भारती पुणे. विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातला अधिकृत ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी विनापरवाना गाळप सुरू करणाऱ्या 5 साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयानं कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर कारखाने सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील असून संबंधितांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं यंदा 4थी आणि 7वी वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र संबंधित शाळांनी परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करावी असं आवाहन परिषदेनं केलं आहे. या परीक्षेसंदर्भातील माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचंही परिषदेनं जाहीर केलं आहे. मुंबई सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दौंड इथं थांबा देण्यात आल्याचं रेल्वे विभागानं जाहीर केलं आहे. कोविड संसर्गाच्या काळात दौंड, भिगवण, बोरीबेलसह काही स्थानकांवरील थांबे बंद करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे दौंड थांब्यासाठी पाठपुरावा करत होत्या. अखेर 4 वर्षांनी दौंडचा थांबा पुन्हा सुरू होणार आहे. महामेट्रोकडून मेट्रो मार्गिकेचा विस्तार केला जाणार असून माण हिंजवडी ते शिवाजीनगर तसंच शिवाजीनगर ते हडपसर या मार्गिकांचा विस्तार होणार आहे. राज्य सरकारनं याविषयी आदेश दिले आहेत अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ योगेश म्हसे यांनी दिली आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर हा तिसरा मार्ग सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित होत असून तो अंतिम टप्प्यात आहे. मका पिकासाठी शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भावानं खरेदी केली जात असल्यानं जिल्ह्यात विविध ठिकाणी हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिवाजी नानखिले यांनी केली आहे. पुणे हवाई दल स्थानकाकडून सेखो इंडियन भारतीय हवाई दल मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन येत्या 2 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय हवाई दलाचे परमवीर चक्रविजेते फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह यांच्या साहस आणि सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली अर्पित करण्याच्या हेतूनं याचं आयोजन केलं जात असल्याचं संरक्षण दलाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. यासाठी www.sikhoNIMFmarathon.in या अधिकृत संकेतस्थळावर सहभागींनी नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे ओकोयामा उद्यानात पुणे पालिकेनं उभारलेल्या कलाग्राम या प्रकल्पाचं वार्षिक भाडेशुल्क 51 कोटी रुपये ठेवल्यानं त्याला प्रतिसाद मिळत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तांची संयुक्त समिती नेमली जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर कलाग्रामच्या भाडेशुल्काविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी नदीकाठी छठ पूजेचा उत्सव मोठ्या श्रद्धेनं पार पडला. उत्तर भारतीय रहिवाशांनी पहाटेपासूनच नदी तीरी विधिवत पूजा केली. यावेळी आतषबाजीही करण्यात आली. भाविकांनी इंद्रायणीची आरती, पूजा आणि दीप प्रज्वलनही केलं. महापालिकेच्या वतीनं काठांची स्वच्छता तसंच निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. तसंच अप्रिय घटना टाळण्यासाठी आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाच्या वतीनं दिवाळीच्या काळात कचरा संकलनाची मोहीम राबवण्यात आली. या 4 दिवसात एकंदर 5658 टन कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी संकलित केला. या काळात कचऱ्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आलं होतं. पुणे ग्रँड टूर सायकलिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि जर्सीचं अनावरण उद्या सकाळी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी स्पर्धेची अधिकृत घोषणाही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडा सचिवांसह भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा तसंच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी पंकज सिंग यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. बालूप ऑटोमेशन चषक 54व्या आंतरजिल्हा आणि 87व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा बालेवाडी इथं पार पडल्या. पुणे जिल्हा संघानं 15 वर्षीय मुलींच्या गटाच्या सांघिक विभागात अजिंक्यपद पटकावलं. मुलांच्या संघामध्ये ठाणे संघ विजेता ठरला. पुण्याला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. हवामान. पुणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश ढगाळ राहिलं. कमाल तापमान 31 तर किमान 20 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. शहर परिसरात उद्या तापमानात वाढीचा अंदाज असून ढगाळ हवा आणि हलका ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.